खंड चौथा प्रकरण 28 पत्नीची दृढता। कस्तुरबाईला तीनदा जीवावरची दुखणी येऊन गेली आणि तीहीतूनही ती घरगुती उपचारांनीच बचावून गेली। त्यापैकी पहिला प्रसंग घडला त्यावेळी सत्याग्रह युद्ध चालू होते। तिला वारंवार रक्तस्त्राव म्हणजे धुपणी होत असे। एका डॉक्टर मित्राने शस्त्रक्रिया करून घेण्याची शिफारस केली होती। थोडे आढेवेढे घेतल्यानंतर पत्नी शस्त्रक्रिया करून घेण्यास कबूल झाली। शरीर तर अतिशय क्षीण होऊन गेले होते। डॉक्टराने क्लोरोफॉर्म न देता शस्त्रक्रिया केली। शस्त्रक्रियेच्या वेळी वेदना तर खूप होत्या, पण ज्या सोशिकपणाने कस्तुरबाईने ते सर्व सहन केले ते पाहून मी तर आश्चर्यचकित झालो। शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पुरी झाली। डॉक्टर व त्यांची पत्नी यांनी कस्तुरबाईची उत्तम बडदास्त ठेवली होती। ही गोष्ट डर्बनमध्ये घडली होती। 2-3 दिवसांनंतर डॉक्टरांनी मला निश्चिंतपणे जोहानिसबर्गला जाण्याची परवानगी दिली। मी गेलो। थोडक्याच दिवसांनी बातमी आली की कस्तुरबाईचे शरीर बिलकुल सुधारत नाही व तिला अंथरुणातून उठाही येत नाही। एकदा तर ती बेशुद्धही झाली होती। डॉक्टरांना माहीत होते की मला विचारल्याशिवाय कस्तुरबाईला दारू किंवा मांस औषधासाठी किंवा अन्न म्हणूनही देता कामा नये। डॉक्टरांनी मला जोहानिसबर्गला टेलिफोन केला। तुमच्या पत्नींना मांसाचे सार किंवा गोमांसाचा काढा देणे आवश्यक आहे असे मला तरी दिसत आहे। तुमची परवानगी पाहिजे। मी उत्तर दिले, मी तशी परवानगी देऊ शकत नाही, पण कस्तुरबाई स्वतंत्र आहे। विचारण्यासारखी स्थिती असेल तर विचारा आणि तिची इच्छा असेल तर बेलाशक द्या। रोग्याला असल्या गोष्टी विचारणे मला पसंत नाही। तुम्ही समक्ष इकडे येणे आवश्यक आहे। मी ठरवीन ते खाऊ घालण्याची मला परवानगी नसेल तर तुमच्या पत्नीच्या जीवाबद्दल मी जबाबदार नाही। मी त्याच दिवशी डर्बनची गाडी पकडली। डर्बनला पोचलो। डॉक्टरांनी समाचार सांगितला। मी तर सार अगोदर देऊन नंतर तुम्हाला टेलिफोन केला होता। डॉक्टर, मी तर ही फसवेगिरी समजतो, मी म्हटले। औषधोपचार करताना फसवेगिरी वगैरे मला काही समजत नाही। आम्ही डॉक्टर लोक अशा प्रसंगी रोग्यांना किंवा त्यांच्या अप्तेष्टांना फसविण्यामध्येच पुण्य समजतो, वाटेल त्या मार्गाने, पण रोग्याला बचावणे हा आमचा धर्म आहे। डॉक्टरांनी दृढपणे जबाब दिला। मला फार दुःख झाले। डॉक्टर माझे स्नेहीच होते, स्वभावाचे भले होते, त्यांचे व त्यांच्या पत्नीचे माझ्यावर उपकार होते, पण असले वर्तन सहन करण्याची माझी तयारी नव्हती। डॉक्टर, अजून काय ते स्पष्ट सांगा, काय करायचे म्हणता? माझ्या पत्नीला मी तिच्या संमतीखेरीज मांस खाऊ घालू देणार नाही। मांस न खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू होणार असेल तर तो सहन करण्याची माझी तयारी आहे। डॉक्टर म्हणाले, तुमचा वेदांत माझ्या घरी तरी चालणार नाही। मी साफ सांगतो की आपल्या पत्नीला माझ्या घरी ठेवणार असाल तोपर्यंत मी तिला जरुरीप्रमाणे मांस किंवा जे जे काही खाऊ घालणे योग्य असेल ते खाऊ घालीन। तसे नको असेल तर तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन चला। मी होऊन तिला आपल्या घरात मरू देणार नाही। तर मग तुमचे असे म्हणणे आहे की काय की मी आपल्या पत्नीला आत्ताच घेऊन जावे? मी कुठे म्हणतो आहे की घेऊन जा? माझे एवढेच म्हणणे की माझ्यावर कसलाही निर्बंध घालू नका। तसे कबूल असल्यास आम्हा दोघांकडून होईल तेवढी शुश्रूषा आम्ही करू आणि तुम्ही खुशाल चला। एवढी सरळ गोष्ट सुद्धा जर तुम्हाला कबूल नसेल तर मात्र मला निरुपायास्तव सांगावे लागणार की आपल्या पत्नीला घेऊन चला। मला अंधुक स्मरते की माझ्या मुलांपैकी एक जण त्यावेळी माझ्या बरोबर होता। मी त्याचाही विचार घेतला। त्याने सांगितले, तुम्ही म्हणता ते मला कबूल आहे, आईला मांस खाऊ घालता का माने? नंतर मी कस्तुरबाईपाशी गेलो। ती फार अशक्त झाली होती। तिला काहीही विचारणे माझ्या जीवावर आले। कर्तव्य म्हणून मी तिला वरील हकीकत थोडक्यात सांगितली। तिने दृढतापूर्वक उत्तर दिले, मला मांसाचा सुरवा घ्यायचा नाही। मनुष्य देह वारंवार मिळत नसतो। तुमच्या मांडीवर डोके ठेवून मी मेले तरी बेहत्तर, पण माझ्याने हा देह बाटविला जाणार नाही। मला समजावून सांगता आले तेवढे मी सांगितले आणि म्हटले, तू माझ्याच विचारांप्रमाणे वागायला बांधलेली नाहीस। आमच्या माहितीतील कित्येक हिंदू मांस व मद्य घेत असत हेही सांगितले, परंतु तिचा निर्धार टळेना। शेवटी ती म्हणाली, मला येथून घेऊन चला। मला फार समाधान वाटले। घेऊन जाण्याची भीतीही वाटली, पण निश्चय करून टाकला। डॉक्टरला पत्नीचा निश्चय कळविला। डॉक्टर म्हणाले, तुम्ही तर घातकी पती दिसता, असल्या दुखण्यात त्या बिचारीपाशी असली गोष्ट काढताना तुम्हाला शरम तरी कशी नाही वाटली? मी तुम्हाला सांगतो की तुमची पत्नी येथून हलविण्यासारख्या स्थितीत नाही. यत्किंचितही हिसके सहन करण्यासारखे तिचे शरीर राहिलेले नाही. रस्त्यातच तिचा प्राण गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. इतक्याही उपर तुम्ही हट्टच चालविणार असाल तर तुमचे तुम्ही मुखत्या रहा. सार देण्याची मोकळीक नसेल तर त्यांना एक रात्रभरही आपल्या घरात ठेवण्याची जबाबदारी मी स्वीकारणार नाही. पाऊस झिमझिम पडत होता. स्टेशन दूर होते. डर्बन ते फिनिक्स आगगाडी व फिनिक्स स्टेशनच्या पुढे समोर 2.5 मैल पायी जावयाचे होते. धोका तर भरपूर होता, पण ईश्वर सहाय्य करणारा आहे अशी मी मनाची समजूत घातली. मी एक मनुष्य अगोदर फिनिक्सला पाठविला. फिनिक्समध्ये आमचेपाशी हॅमक होते. हॅमक म्हणजे जाळीदार कापडाची झोळी किंवा पाळणा. त्याची टोके बांबूला बांधली म्हणजे रोग्याला त्याच्यामध्ये सुखाने झुलत राहता येते. वेस्टना निरोप पाठविला होता की ते एक हॅमक, एक बाटली गरम दुधाची, एक बाटली गरम पाण्याची आणि 6 माणसे एवढे घेऊन त्यांनी स्टेशनावर यावी. दुसरी आगगाडी निघण्याची वेळ झाली तेव्हा मी रिक्षा मागविली आणि त्या भयंकर स्थितीतच पत्नीला तिच्यामध्ये बसवून मी स्टेशनचा रस्ता धरला. पत्नीला मी धीर देण्याची जरूरच नव्हती, उलट तिनेच मला धीर देऊन म्हटले, मला काही व्हायचे नाही, तुम्ही काळजी करू नका. हाडांच्या त्या सापळ्याचे वजन विशेष नव्हतेच, अन्न जात नसे. गाडीच्या डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्टेशनच्या विशाल प्लॅटफॉर्मवरून दूरपर्यंत चालत जायचे होते. तेथे रिक्षा जाण्यासारखी नव्हती. मी तिला उचलून डब्यापर्यंत घेऊन गेलो. फिनिक्स स्टेशनावर ती झोळी आलीच होती. तिथून आम्ही दुखणाईताला त्रासाशिवाय उचलून नेले. तेथे केवळ पाण्याच्या उपचारांनी शरीर हळूहळू सुधारत गेले. फिनिक्सला पोचल्यानंतर 2-3 दिवसांनी एका स्वामीचे आगमन झाले. त्यांनी आमच्या हट्टाची गोष्ट ऐकली. ऐकून त्यांना दया आली आणि ते आम्हा दोघांची समजूत घालण्यासाठी आले. मला स्मरते त्याप्रमाणे स्वामी आले त्यावेळी मणिलाल आणि रामदासही तेथे होते. स्वामीजींनी मांसाहाराच्या निर्दोषपणावर प्रवचन चालविले. मनुस्मृतीतील श्लोकांचे प्रमाण दिले. पत्नीच्या देखत त्यांनी हे संभाषण चालविलेले मला आवडले नाही, पण शिष्टाचाराखातर मी ते संभाषण चालू दिले. मला मांसाहाराच्या पुष्टर्थ मनुस्मृतीच्या प्रमाणाची जरूर नव्हती. मला ते श्लोक माहीत होते. ते प्रक्षिप्त आहेत असे मानणारा एक पक्ष आहे हेही मला माहीत होते, आणि ते प्रक्षिप्त नसले तरीही अन्नाहारासंबंधीचे माझे विचार स्वतंत्रपणेच बनलेले होते. कस्तुरबाईची श्रद्धा आपले काम करीतच होती. तिला विचारीला शास्त्रांचे प्रमाण काय कळणार? वाडवडिलांची रूढी हाच ती धर्म समजत होती. मुलांचा बापाच्या धर्मावर विश्वास होता, त्यामुळे ते स्वामीबरोबर विनोदच करीत होते. अखेरीला कस्तुरबाईनेच पुढील प्रमाणे बोलून तो संवाद थांबविला. स्वामीजी, तुम्ही काही म्हणा, पण मला मांसाचा सुरवा खाऊन बरे व्हायचे नाही. यापुढे तुम्ही माझे डोके उठविणार नाही तर उपकार होतील. इतर गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील त्या मुलांच्या वडिलांबरोबर तुम्ही मागाहून बोलून घ्या. मी माझा निश्चय सांगून टाकला.